आज चे दैनिक सुभक्ती परबोध 8 मार्च। तुमच्या मनाची कवाडे उघडा, चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिनमिंती वाद तो विझविणार नाही। यशया 42 अध्याय वचन 3। बऱ्याच आठवड्यानंतर मनाला उत्तेजन देणारे शब्द माझ्या वाचनात आले, जे यशया 42 अध्याय वचन 1 ते 3 यातून होते, जे यीशू त्याच्या आत्मिक शक्तीचा वापर कशा प्रकारे करेल याविषयी सांगतात। तुम्हाला एखाद्या चेपलेल्या बोरूप्रमाणे वाटते का? ईस्टर लिलीच्या फुलाप्रमाणे ज्याची फांदी चेपलेली आहे व त्यामुळे काहीच सत्व न मिळाल्यामुळे ते फूल खाली पडले आहे। तुम्हाला कधी असे वाटते का की तुमचा विश्वास जळत्या ज्वालेमध्ये एका लहान ठिणगीप्रमाणे आहे? वाढदिवसाच्या विझविलेल्या मेणबत्तीच्या वातेतील लहानशा ठिणगीप्रमाणे। धीर धरा, ख्रिस्ताचा आत्मा हा उत्तेजनाचा आत्मा आहे। तो तुमचे फूल तोडून टाकणार नाही, तो तुमच्यातील थिणगी विझवणार नाही। परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला। लुकृषुभवर्तमान 4 अध्याय वचन 18। तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्या ठाई आरोग्य असेल। मलाखी 4 अध्याय वचन 2। मनाचं सौम्य व लीन आहे, तुमच्या जीवांना विसावा मिळेल। मत्ते कृषुभवर्तमान 11 अध्याय वचन 29। परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर। स्तोत्रसंहिता 27 अध्याय वचन 14। आपल्याला दुःख वाटू शकते की आपण एक मोठी ज्वाला नसून केवळ एक ठिणगी आहोत, पण ऐका आणि उत्तेजन प्राप्त करून घ्या। होय, मोठ्या आगीमध्ये व ठिणगीमध्ये खूप मोठा फरक आहे, पण ठिणगी असण्यामध्ये आणि ठिणगी नसण्यामध्ये देखील खूप मोठा फरक आहे। विश्वासच नसणे यापेक्षा मोहरीच्या दाना एवढा विश्वास हा डोंगरा एवढा विश्वास होण्यापेक्षा जास्त सोयीस्कर आहे। देवाच्या अभिवचनाची कवाडे उघडा आणि पवित्र आत्म्याला तुमच्या मनाच्या प्रत्येक खोलीमध्ये फुंकर घालू द्या। देवाचा पवित्र आत्मा कधीच मोडणार नाही किंवा विझविणार नाही। तो तुमचे मस्तक उंच करेल व तुमच्यातील ठिणगीला वारा देऊन एक ज्वाला बनवेल। तो उत्तेजनाचा आत्मा आहे।